या चित्रातील पुस्तकाला पवित्र शास्त्र असे संबोधितात. हे देवाचे वचन आहे व ह्यातून ते आपल्याला देवाविषयी व देवाच्या मार्गाविषयी माहिती देते. सर्व मानवावर देव खूप प्रीती करतो. देवापासून आपण विभक्त केले गेलो, परंतु पवित्र शास्त्र त्याच्याबरोबर पुन्हा एक होण्याविषयीचा मार्ग प्रगट करते. पवित्र शास्त्रातील ह्या सर्व कथा सत्य आहेत.